जैसे चौगाड़े बजते हैं ना, वैसा ही साउंड कुछ तो होता था सिंगल स्क्रीन थिएटर्स में, पर उसका भी मजा बहुत अलग था।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर MH935 मध्ये आज विषय निघालाय तो म्हणजे सिंगल स्क्रीन थिएटर्सचा। कसं आहे ना, बऱ्याचशा दिवसांमध्ये हे जे काही उरलेले काही आहेत 2-4 सिंगल स्क्रीन थिएटर्स, ते गायब होत चाललेत। रिसेंटली आपल्याकडचं एक जे होतं ज्योती नावाचं सिंगल स्क्रीन थिएटर, ते सुद्धा आता डुप्लेक्स झालंय, म्हणजे ते सुद्धा उरलेलं नाहीच आहे। नांदेडकरांना हेच तर विचारलं की तुम्ही पाहिलेला सिंगल स्क्रीन थिएटरमधला तो सगळ्यात पहिला मूवी आणि त्या थिएटरमधला सगळ्यात शेवटचा लेटेस्ट पाहिलेला मूवी कुठला आहे?
हाय, मी प्रशांत बोलतो।
हाय प्रशांत, तू कुठला मूवी पाहिलाय सिंगल स्क्रीन थिएटर मध्ये?
मला जसं आठवतं, मी लास्ट टाइम पहिला मूवी बघितला होता तो फँड्री।
अच्छा।
आणि आता रिसेंटली मला नाही आठवत मी सिंगल स्क्रीनवर कुठला बघितला, पण जो माझा फर्स्ट होता तोच आय थिंक लास्ट होता। मी फँड्रीज फर्स्ट पाहिला होता आणि लास्टला पण सिंगल स्क्रीन मध्ये,
कारण की त्यावेळेपर्यंत तर मल्टिप्लेक्स थिएटर्स जे आहेत ते जास्त जोरात चाललेले होते।
होय होय,
येस एक्झॅक्टली। सो मग या थिएटर्सच्या बाबतीतलं तुला सगळ्यात जास्त काय आवडायचं?
ऍक्च्युली सगळ्यात जास्त एक गोष्ट आवडायची ते म्हणजे बजेटमध्ये होतं, कमी खर्चामध्ये तुम्ही जाऊन बघायचे। म्हणजे मल्टिप्लेक्सच्या एका तिकिटाच्या ह्याच्या तुम्ही दोन वेळेस सिंगल स्क्रीनला आपण बघू शकतो,
आणि
पॉपकॉर्न सुद्धा स्वस्त मिळायचे, चिप्स मिळायचे 20 रुपये 15 रुपये, यामध्ये म्हणजे जिथे पाण्याची बॉटल येत नाही तिथे पॉपकॉर्न मिळायचे।
येस येस, आणि ती जी काही मजा आहे ना यार सिंगल स्क्रीन थिएटरची, ती आता कुठेतरी हरवत चालली असं मलाही वाटतंय। तुम्ही हा सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये सगळ्यात पहिला मूवी कुठला पाहिला होता आणि लेटेस्ट जर का कुठला पाहिला असेल तर तोही सांगू शकता। 9607007935 माझा नंबर आहे, जल्दी से डायल कर बताना है आपको। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर बातें जारी रहेंगी थोड़ी देर के बाद। स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो।